नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागापूर्वी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ग्रेटर नोएडा सेमीकॉन इंडिया 2024 चे उक्तावण करतले. सेमी कंडक्टर्सच्या फुडाराक आकार दिवप हो ह्या 3 दिसांच्या कार्यावळीचो विशय आसा. भारताची सेमी कंडक्टर विशींची रणनिती आनी धोरण प्रदर्शीत करप तशेंच भारताक सेमी कंडक्टराक संवसारीक केंद्र म्हण भारताची स्थापणूक करप हो ह्या परिशदेचो मुखेल हेत आसा. वस्तू आनी सेवा कर मंडळाची फुडली बसका 23 सप्टेंबराक गोंयात जातली अशी माहिती गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी रियल इस्टेट खात्याचे अध्यक्ष प्रमोद सावंत हांचे कडेन दिला. ते उपरांत प्रमोद सावंत हांणी दिल्लीत राष्ट्रीय पांवड्यार ह्या खात्याच्यो 2 बसका घेतल्यो. तिसरी बसका 23 सप्टेंबराक गोंयात जातली आनी हे बसकेचो येजमान स्वता मुखेलमंत्री आसतले. डॉ प्रमोद सावंत हांणी राष्ट्रीय पांवड्यार रियल इस्टेटात वावुरपी लोकांचे जीएसटी संबंधित समस्यांचेर उपाय सोदून काडपाचो आपलो हेत उक्तायलो आनी गोंयात जावपी बसकेत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हो उपाय कळोवपाची आस्त तांणी उक्तायल्या. देशव्यापी सदस्यत्व अभियानांतर्गत फकत 8 दिसांत 2 कोटी परस चड नवे वांगडी पक्षात जोडल्यात अशें भारतीय जनता पक्षान म्हळा. 2 सप्टेंबराक पयले सदस्य जावन ह्या मोहिमेचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्ले. प्रचारासंदर्भात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय घरमंत्री अमित शहा आनी संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष हांच्या सयत 9 राज्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणान हे विशींचो नियाळ घेतलो अशें पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे हांणी म्हळा. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आनी राजस्थान ह्या राज्यांचो हातूंत आसपाव आसा. विद्यार्थ्यांक वेगवेगळ्या स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करपाक मदत करपा खातीर आयआयटी कानपूर हांणी तयार केल्लो साथी हो एप आधारित शिक्षणीक उपक्रम सुरू जाला. भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयान हो एप चालीक लायला. सगळ्या उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांनी ह्या एपाविशींची माहिती विद्यार्थ्यांक दिवची अशें राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन मागला. साथी एपावरवी नीट वा जेईई परिक्षांची तयारी करपाक मदत जातली. ह्या एपा खातीर कसलेच शुल्क आकारचे नात अशें केंद्रीय शिक्षण मंत्रालयान सांगला. अभियांत्रिकी परिक्षेची तयारी करपा खातीर 45 दिसांचे लायव्ह सत्र, भौतिक, रसायनशास्त्र, गणित आनी जीवनशास्त्र ह्या विशयांची 720 परस अदीक व्हिडिओ व्याख्यानं ह्या एपात आसपावतात. विद्यार्थ्यांच्या प्रस्नांक जाप दिवपाक एप आधारित चॅटबोट आनी परिक्षेची तयारी करपाविशीची मार्गदर्शक माहिती साथी एपाची खाशेलपण आसात. साथी .tutor.ai ह्या संकेतथळाचेर सगळी माहिती उपलब्ध आसा अशें एससीईआरटीन कळीत केला. सरपंच संध्या खाडिलकर हांणी सरपंच पदाचो राजिनामो दिल्या उपरांत जाल्ल्या वेंचणुकेंत उर्मिला लक्ष्मण गांवस हांची वाळपय नगर गांवच्या सरपंच पदाचेर विरोधाभिणे निवड जाली. ह्या वेळार वेंचणुकेक सगळे पंचायत वांगडी हाजीर आशिल्ले. नव्या सरपंचांची वेंचणूक पंचायत संचालकांनी निश्चित केल्ली. मंगळारा सकाळी सुमार 11 वरांचेर ती जाली. सरपंच पदा खातीर उर्मिला गांवस हांचो एकूच अर्ज सादर जालो. वेंचणूक अधिकारी लक्ष्मण नायक हांणी उर्मिला हांची सरपंच पदार निवड जाल्ल्याचे घोशीत केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केरी 70च्या वतीन केरी युथ क्लबाच्या सभागारात गणेशोत्सवा निमतान बिरेस्तारा 12 सप्टेंबराक सांजे 6 वरांचेर 70 मैल मर्यादित फुगडी सर्तीचे आयोजन केला. ह्या सर्तीच्या उक्तावणाक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पिसुल्लेकार, सचिव दीपक नार्वेकार, मांडारी राजेंद्र गावस, उपाध्यक्ष जयदेव गावस, पालवी सचिव शिवाजी गाड, केरी युथ क्लबाचे अध्यक्ष विष्णू पारोडकर आनी हेर पदाधिकारी हाजीर रावतले. रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला की देशांत इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत म्हत्वाची वाड दिसून येता आनी 2030 मेरेन हो विक्री आंकडो वर्सुकी 1 कोटी जावपाची आस्त आसा. इलेक्ट्रीक वाहनांची विक्री वाडल्यार 5 कोटी नोकऱ्यो निर्माण जातल्यो अशें तांणी सांगले. काल नवी दिल्लीत सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबायल मॅन्युफॅक्चरर्सच्या 64व्या वर्सुकी अधिवेशनांत ते उलयताले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.